मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तम् अहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतशृण्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितसद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुब स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् हेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगदिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुरीयत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् बुरा जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तरी अध्यायी पंधरावा। श्री कृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांत आघवा उगाणीला। जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधि रूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना आणि कुटस्थु जो अक्षरु दाविला पुरुष प्रकारु तेने उपहिता ही आकारु चैतन्या केला। पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मिश दाविले चोख आत्मतत्व आत्मविषयी आतुवट साधन जे अंगदट ज्ञान हे ही स्पष्ट चावळला। म्हणोनी ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लाहणा। इथपर्यंत आपलं झालेलं होतं, तुमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला ते आठवते असं मला दिसतंय। ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यायाची समाप्ती देखील इतकी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली आहे। त्याच्यामध्येही वेगवेगळे विषय घेत पंधराव्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे ते सांगत सोळाव्या अध्यायाची प्रस्तावना केली। ते असं म्हणतात की वृक्ष रूपकाच्या परिभाषेनी वृक्ष रूपक ही परिभाषा आहे। ऊर्ध्व मूलम अधःशाखम, प्रत्यक्षत ऊर्ध्व मूल असणारा मनुष्याचा देह की ज्या ठिकाणी जिथून त्याचं ज्ञान प्रसवत, ज्या ठिकाणाहून ऊर्ध्व मूलाच्या ठिकाणाहून जर बोध झाला तर संसार वृक्षच नाही, आणि जर अबोध असेल म्हणजे अहंताजन्य भाव असेल म्हणजे मूळ माया मूळ अहंता असेल तर संसार वृक्ष आहे, देह वृक्ष आहे। हे आणि कुटस्थ जो अक्षरु दाविला पुरुष प्रकारु तेने उपहिता ही आकारु चैतन्या केला। उपाधिनी युक्त असणारा क्षरपुरुष हा आणि त्याच्या आत असणारा कुटस्थ म्हणजे जीव जीवपुरुष हे दोन पुरुष प्रकार सांगितले, आणि त्याच्या पाठोपाठ उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मिश दाविले चोख आत्मतत्व क्षरपुरुष उत्तम पुरुष क्षरपुरुष अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम अशी या अध्यायाची विभागणी झाली। आत्मविषयी आतुवट साधन जे अंगदट ज्ञान हे ही स्पष्ट चावळला, आणि आत्मज्ञान संपादन करण्यासाठी अंतरंग असं जे साधन ते म्हणजे प्रत्यक्षत ज्ञान, ज्ञान हेच प्राप्तव्य आहे हेही इथं स्पष्टपणाने बोललं गेलं। ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूयाः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर विमुक्ताः सुख दुःख संज्ञैर गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम्। तत् जे मोह रहित झाले ते अमूढ, ज्या अव्यय पदाला जाऊन पोचतात, मोह रहित झालेले, संग दोष ज्यांनी काढून टाकलेला आहे असे, जे आत्मज्ञानच इच्छितात असे, ज्यांच्या ठिकाणाहून काम हा निवृत्त झालेला आहे असे, द्वंद्व संपलेली आहेत किंवा ज्यांनी संपवलेली आहेत, सुख आणि दुःख या संज्ञांनी स्पष्ट होणारी द्वंद्व ज्यांच्या ठिकाणी नाहीत, जे सुख आणि दुःख याच्याही पेक्षा वेगळे असे आत्मानंदात रमून आहेत, त्या परमपुरुषाला ज्याच्यापासून सगळ्या सनातन प्रवृत्ती निर्माण झाल्या त्याला मी जाणेन असा संकल्प करावा आणि त्या पुरुषाला प्राप्त करून घ्यावं। जिथं पोचला असताना तो परत माघारी येत नाही, परत जन्माला येत नाही, अशा प्रकारचं स्पष्टपणे ज्ञान देखील इथं सांगितलं गेलं या अध्यायात, 15व्या अध्यायात। म्हणून इये अध्यायी निरूप्य नुरेची काही, म्हणून आता या अध्यायाच्या पाठी निरूपण करण्यासारखं काहीही शिल्लक राहिलं नाही। नाहीतरी 15वा अध्याय हा भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय, या इथं शास्त्र सांगून संपलं। इति हा शब्द या ठिकाणी आला, इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ, अशा प्रकारे, म्हणजे सगळं सांगून झाल्यानंतर मग अशा प्रकारे असा जसा उल्लेख येतो, म्हणून हा 15वा अध्याय हा भगवद्गीतेचा शेवट धरला जातो। 16 आणि 17 हे परिशिष्ट रूपाने समजले जातात। म्हणून या अध्यायापाठी आता निरूप्य असं काहीही शिल्लक राहिलं नाही असं भगवत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आता गुरु शिष्या दोही स्नेहो लाहणा, आता गुरु आणि शिष्य या दोघांच्या बाबत हे दोघही एकाच पदाला प्राप्त होऊन एकमेकांमध्ये अतिशय स्नेहपूर्ण असे या अध्यायाच्या शेवटी शिल्लक राहिले। एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार, आवाज थोडा कमी वाटतोय का, म्हणून या ठिकाणी जे जाणते आहेत ते किंवा अरे मीच तिकडून नागपूरहून आल्यामुळे मला अजून मोठ्यांदा बोलावं असं वाटत असेल। एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार, जे जाणते आहेत किंवा ज्ञानी आहेत ते या अध्यायाच्या ठिकाणी अतिशय संतुष्ट पावले। परी मुमुक्षु इतर साकांक्ष जाहले, पण जे इतर मुमुक्षु होते ते एवढं सगळं वर्णन वाचल्यानंतर देखील थोडेसे शंकित झालेच नाही बसता। त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा, तो सर्वज्ञू तोची सीमा भक्तीचीही। अशा पुरुषोत्तम अशा माला ज्ञानाच्या योगानी जो उत्तम मर्म जाणणारा सुवर्मा असा भेटतो तो सर्वज्ञू तोची सीमा भक्तीचीही, तो त्याला सर्वज्ञही म्हणायला पाहिजे आणि भक्तीचीही परिसीमा त्यांनीच गाठली असं म्हणायला पाहिजे। ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके, तेथे ज्ञानची बहुतेके वाणीले तोषे, असं भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायातल्या श्लोकांमध्ये सांगितलं। बहुतेक करून अत्यंत संतुष्ट होऊन ज्ञानाचंच वर्णन या 15व्या अध्यायामध्ये केलं। भरुनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया द्रष्टू, आनंद साम्राज्यी पाटू बांधी जे जीवा। भरुनी प्रपंचाचा घोटू, घोट भरणं म्हणजे प्रपंच नाहीसा करणं, प्रपंच असतानाच प्रपंच ज्या देहाला लागलेला आहे तो देहच मी नाही अशा बोधामध्ये येणं, भरुनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची बघा देखतया द्रष्टू प्रपंचाचा घोट भरत असताना म्हणजे प्रपंच संपवत असताना प्रपंच याचा अर्थ मन मनोमय प्रपंच आहे मनोमय सृष्टी आहे प्रपंचाचा जर घोट भरायचा झाला तर मन नाहीसं करावं लागतं ते असं म्हणतात भरूनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची प्रपंचाचा घोट घेण्यासाठी सरसावलेला आहे असा पाहत असताना देखताची देखतया पाहणारा जो पाहतो आहे त्याला जेव्हा द्रष्टा करतो की जे देखताची देखतया द्रष्टू जो पाहणारा आहे घोट घेणारा आहे तो पाहत असतानाच प्रपंचाकडं संसाराकडं विचारांकडं कल्पनांकडं विकारांकडं द्रष्टुत्व स्वतः धारण करतो देखताची या विचाराला वेगळेपणाने पाहत असतानाच जो पाहणारा आहे तो जेव्हा द्रष्टा भावनेवर येतो अलिप्त मी अशा भावनेवर येतो आनंद साम्राज्यी पाटू बांधीजे जीवा त्यावेळेला जीव हा आनंदरूप साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होऊन जातो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ध्यानाची प्रक्रिया एका ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली येवढे या लाठेपणाचा उपावो आणू नाहीची म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा रावो उपायां माझी जे जे म्हणून उपाय आहेत त्या उपायांमध्ये एवढा बलवत्तर ज्ञान देणारा दुसरा कोणताही उपाय नाही कोणता देखताची देखतया द्रष्टू विचाराकडे वेगळेपणाने पाहणारा पाहत असतानाच आपल्या स्वतःला आपण द्रष्टा आहोत या भावनेवर जेव्हा आणतो येवढे या लाठेपणाचा उपावो आणि आणू नाहीची म्हणे देवो हा एवढा मोठा बलवत्तर असा उपाय दुसरा कुठला नाहीच आहे हा सम्यक ज्ञानाचा उपायो सम्यक ज्ञानाचा रावो उपायां माझी सर्व उपाय आहेत त्या उपायांमध्ये सम्यक ज्ञान देणारा हा श्रेष्ठ असा उपाय आहे ज्ञानाचा रावो आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तिही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते वोवाळिले जीवे अशा प्रकारे हा अध्याय ऐकून आणि इथपर्यंतची सर्व गीता ऐकून जे आत्मजिज्ञासू होते मुमुक्षू होते तिही तोषलेनी चित्ते त्यांना त्यांच्या चित्ताला तोष प्राप्त झाला आणि अशा प्रकारे संतुष्ट होऊन आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे त्या ज्ञानाची मोठी महती गायली ओवाळलं त्या ज्ञानाला आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे आता ज्या ज्या गोष्टी अधिक आवडतात ज्याच्यामध्ये जास्त रस आपल्याला वाटतो तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे प्रेमाची जात अशी असते की आपल्याला जे आवडतं त्याचं मग अधिक 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 असं चिंतन व्हायला सुरुवात होते म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होय ना जव निकी तव योगक्षेमू ज्ञान विखी स्फुरेलची की म्हणून जे जिज्ञासू आहेत त्या जिज्ञासूंना त्यांच्यापैकी ज्ञानी प्रतीती होय ना जव निकी जोपर्यंत ज्ञानानी योग्य ती अनुभूती येत नाही तव योगक्षेमू ज्ञानविखी स्फुरेलची की तोपर्यंत आपल्याला ज्ञान कसं होईल हा विचार वारंवार त्यांच्या मनात येणारच ना कारण ज्ञानाविषयी जर प्रेम असेल हे ज्ञान प्राप्त करून घेणं हे जीवनाचं उद्दिष्ट असेल तर हे ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होईल याचा वारंवार विचार त्याच्या मनात आल्याखेरीज कसा राहील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याचं उत्तर राहणार नाही असं आहे बरं का. म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसे नि होय स्वाधीन. म्हणून हे सम्यक ज्ञान आत्मज्ञान कोणत्या गुणांनी आपल्याला प्राप्त होईल. झाली या वृद्धी यत्न घडेल केवी. आणि हे स्वाधीन झाल्यानंतर देखील त्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्याचा प्रयत्न कोणत्या गुणांमुळे होईल. पुढच्या दैवी आणि आसुरी गुणसंपदेची प्रस्तावना करतात का. उपजोची जे न लाहे किंवा काही काही गुण असे असतात की ते हे ज्ञान निर्माणच होऊ देत नाहीत त्याला आसुरी संपत्ती असं म्हणतात. का उपजोची जे न लाहे जे उपजलेही आव्हाटा सुये किंवा निर्माण झालेलं ज्ञान देखील प्रसंगी ज्या गुणांमुळे आडमार्गाला जातं आणि ज्ञानापासून तो वंचित होतो ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. असे ज्ञानाच्या विरुद्ध असणारे म्हणजे आसुरी संपत्तीचे जे गुण आहेत तर ते जाणणं आवश्यक आहे असं त्या मुमुक्षूंना वाटलं. जे साकांक्ष झालेले होते जे शंकित झालेले होते एवढं ऐकून देखील निरूपणकारांनी निरूपण पूर्ण केलं याचा अर्थ श्रवण करणाऱ्याला ज्ञान झालं असं होत नाही. श्रवण करण्यानी ज्ञान करणाऱ्यांनी ज्ञान ऐकलं याचा अर्थ तो ज्ञानी झाला असं होत नाही. श्रवण करता करता श्रवण करणारा शंकित होतो की हे आपल्याला कसं प्राप्त होणार असंही होऊ शकतं. त्याला असं वाटायला लागलं की हे सगळं निरूपण ठीक झालं पण असे कोणते गुण आहेत की ज्या गुणांच्या आश्रयाने या ज्ञानाच्या जवळ जाता येईल हे समजणं आवश्यक आहे. किंवा हे ज्ञान प्राप्त होत असलेलं असे कोणते गुण आहेत की ज्या गुणांमुळे ते दुरावतं तेही गुण समजणं गरजेचं आहे. कारण तो मुमुक्षू आहे त्याला माहीत नाहीये तो श्रवण करायला बसलेला आहे. मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. मग ते ज्ञान होण्यासाठी म्हणून जे विरुद्ध आहेत तयाची वाट वाहती करू ते विरुद्ध सगळे गुण बाजूला सारून ज्ञान होण्याची वाट मोकळी करू काही काही जे शब्द आहेत ना तर त्या शब्दांचे अर्थ इथं लिहिलेत ते आणि ज्ञानेश्वरांनी तो शब्द वापरलाय त्याचा तो अर्थ आहे हे मान्य करून पुढे जायला लागतं. मग जाणतया जे विरू विरू याचा अर्थ विरुद्ध. आपल्याला कसं कळणार विरू जे जाणण्यासाठी म्हणून जाणण्याच्या कामामध्ये जे विरुद्ध येतात असे म्हणजे असुरी संपत्तीचे असे जे गुण आहेत ते बाजूला सारून तयाची म्हणजे जाणण्याची वाट वाहती करू मोकळी करू ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. आणि जे ज्ञानाला हितकारक आहे त्या गुणांचाच सर्व भावांनी विचार करू. इथं हित शब्द आला म्हणून तिथं विरू म्हणजे विरुद्ध असा अर्थ घ्यायला लागतो. ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समस्ती भावो जो धरिला असे चित्ती तो पूर्वा वया लक्ष्मीपती बोली जाईल. अशा प्रकारे तुम्ही श्रोते जे ज्ञान जिज्ञासू आहात आणि मुमुक्षू आहात त्यांनी ज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून आवश्यक असणारे गुण आपल्याला समजावेत असा भाव जो चित्तात धरला आणि ज्ञानाच्या विरुद्ध जे गुण आहेत जे गुण टाकून द्यायला पाहिजेत ते कोणते आहेत हेही समजावं असा भाव तुम्ही चित्तामध्ये धरला तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली जाईल। तो तुमचा भाव श्रोत्यांचा भाव हा पूर्ण करण्यासाठी म्हणून लक्ष्मीपती भगवान विष्णू श्रीकृष्ण बोलतील पुढच्या अध्यायात। ज्ञानासी सुजन्म जोडे आपुली विश्रांती ही वरी वाढे, जेणेकरून ज्ञान ज्ञानाला सुजन्म म्हणजे ज्ञान परत एकदा जन्माला यावं आपल्या ठिकाणी, नाहीतरी जो द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मतो गुरुकृपा झाली की त्याला द्विज म्हणायचं, मुंज झाली की त्याला द्विज म्हणायचं, याचा अर्थ एकदा जन्माला आला पण ज्ञानाच्या दृष्टीने जन्माला आला म्हणून तो द्विज। ज्ञानाशी सुजन्म जोडे आपुली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगी जाईल दैवी। म्हणून जेणेकरून ज्ञान जन्माला येईल, ज्ञानाचा जन्म प्राप्त होईल आपल्या ठिकाणी आणि स्वरूप प्राप्ती स्वरूप विश्रांती देखील मिळेल, आत्मबोध देखील मिळेल, ते संपत्तीचे पवाडे सांगी जाईल दैवी। त्या दैवी संपत्तीचं गुणगान इथं सांगितलं जाईल। मगाशी मी चुकून म्हटलो की 15व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी, 16व्या अध्यायाचा प्रारंभ आपला चाललेला आहे आणि ज्ञानाचे नि कामाकारे जे रागद्वेषासी जे थारे उत्पन्न झालेल्या ज्ञानाला घालवणारे असे कामना इत्यादी जे राग द्वेष याला आश्रय देणारे असे दुर्गुण तिये आसुरिये ही घोरे करील रूप, त्या भयंकर अशा घोर अशा आसुरी गुणांचं देखील वर्णन इथं केलं जाईल। सहज इष्टानिष्ट करणी दोघीची इया कवतुकिणी, हे नवमाध्यायी उभारणी केली होती। सहजच इष्ट कृत्य आणि अनिष्ट कृत्य, इष्ट म्हणजे जे करणीय आहे असं आणि अनिष्ट म्हणजे जे करू नये असं, सहज इष्ट अनिष्ट करणी म्हणजे इष्ट अशी जी कृत्य आहेत ती, उदाहरणार्थ विद्यार्जन, सदाचरण, नैतिक आचरण, शास्त्राभ्यास, उत्तम स्वधर्म कर्म ही इष्ट कर्म आहेत। गुरूंची सेवा, माता पित्यांची सेवा ही इष्ट कर्म आहेत आणि काही अनिष्ट कर्म देखील आहेत। अनिष्ट कर्मामध्ये चोरी चहाडी भांडणं मारामाऱ्या शिवीगाळ अपशब्दांचा वापर, तसंच संसारामध्ये ज्या मुळातच व्यर्थ आहेत अशा गोष्टींची आशा धरणं, अशाच कर्मांमध्ये रुची धरणं, ही सगळी अनिष्ट अशी करणी अनिष्ट अशी कृत्य। सहज इष्ट अनिष्ट करणी दोघीची इया कवतुकिणी, या दैवी आणि असुरी इष्ट आणि अनिष्ट अशा कृत्यांचं वर्णन मोठ्या कौतुकानी खरं म्हणजे 9व्या अध्यायामध्ये चाललेलं असताना बघा ज्ञानेश्वर महाराजी कसे मागे जातात बर का निरूपण करता करता। सहज इष्टानिष्ट करणी दोघीची इया कवतुकिणी, हे नवमाध्यायी उभारणी केली होती। आठवतोय का 9वा अध्याय, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, असं भगवंत म्हणाले होते। त्याच्या आशा मोघ म्हणजे व्यर्थ, त्याची कर्म व्यर्थ, त्याचं ज्ञान व्यर्थ, याचं कारण तो अंतःकरणात सावध नाही। विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव, तो स्वरूपाविषयी जागृत नाही। ज्याला देहबुद्धी आहे, देहबुद्धीपोटी स्वार्थजन्य अशी कर्म जो करतो, अशा अशा प्रकारच्या राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता, मोहिनी पडावी अशा प्रकारे त्याची प्रकृती आसुरी प्रवृत्तीला प्राप्त होते असं भगवंत म्हणाले. आणि पाठोपाठ महात्म्यांचं मात्र तसं नसतं असं ते म्हणाले. महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता, म्हणजे आसुरीम राक्षसीम चैव असा उल्लेख केलेला होता. आणि महात्मे मात्र तसे नसतात. महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले जे महात्मे असतात त्यांचं तसं नसतं. भजंती अनन्य मनसो, मग ते कसे असतात? ते अनन्य मनस होऊन भजन करतात. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, मला सर्व भूतमात्रांचा मी आदी आहे आणि अव्यय आहे असं जाणून अनन्य होऊन माझ्याशी जे भजतात, अनन्य होऊन भजतात याचा अर्थ जसा परमात्मा सर्व भूतमात्रांचा आदी आहे तसा तत्वतः मी देखील, जे माझ्या आत असणारं जीव चैतन्य देखील या भूतमात्रांचं आदी आहे असं ते स्वतःविषयी जाणतात अनन्यतेने. आणि आपण अव्यय म्हणजे अविनाश आहोत त्या परमात्म्यासारखेच अशा प्रकारे स्वतःची भावना करून घेऊन जे अनन्य होऊन भसतात असे दैवी प्रकृतीचे महात्मे असं भगवद्गीतेने तिथं सांगितलं. सहज इष्टानिष्ट करणी दोघीची इया कवतुकिणी हे नवमाध्यायी उभारणी केली होती. यांची नवव्या अध्यायामध्ये खरं म्हणजे उभारणी करायला प्रारंभ झालेला होता. आसुरी प्रकृती काय आणि दैवी प्रकृती काय हे सांगायला सुरुवात केलेली होती. तेथ साऊमा घेया वया उवावो, खरं तर तिथं या गोष्टींचा सविस्तर विचार व्हायला पाहिजे होता. तव वोडवला आन प्रस्ताव, पण मूळ विषय वेगळा चाललेला होता. तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे, तर तिथं जो सुटलेला विषय आहे तो विषय इथं देव पूर्ण करतायत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. तिथं कोणता विषय चालला होता? महात्मे कसे भसतात असं पाठोपाठ त्यांनी सांगून टाकलं. ते अनन्य मनस होऊन भसतात, पण सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता, आपल्या स्वतःला आवरतात सर्व बाजूनी, मन आवरतात, दृढव्रती होतात, ते सतत कीर्तन करत असतात. नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, आणि सर्वत्र एक प्रभू भरून राहिलेला आहे अशा भावनेनी सर्वांबद्दल अत्यंत आदरभाव त्यांच्या ठिकाणी असतो. ते नमस्कार करत असतात, ते नित्ययुक्त असतात, नेहमीच माझ्याशी युक्त देखील असतात आणि सगुणाची उपासना देखील करतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये, अजून काही आहेत की जे ज्ञानयज्ञ आणि त्या ज्ञानयज्ञानी माझी उपासना करतात. एकत्वेन पृथत्वेन बहुधा विश्वतो मुखम, ते ज्ञानयज्ञानी उपासना करणारे एकत्वानी उपासना करतात, काही पृथत्वानी देखील उपासना करणारे असतात. सर्वत्र भरून राहिलेल्या विश्वतोमुख अशा व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी ते हे वैविध्य पाहतात. हे एकत्व आणि पृथकत्व नक्की कसं? एकत्वेन पृथकत्वेन असा शब्द आल्याबरोबर भगवंत त्या निरूपणात अडकले असं ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात. आणि तो निरूपण विषय पुढे जायला लागला. अहम क्रतुरहम यज्ञम किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासः शरणम सुहृद पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः असा एकत्व आणि पृथक्त्व असणारा भाव तिथं वर्णन करून सांगितला. त्याच्या पाठोपाठ एकत्वानी जो उपासना करतो त्याचा मी योगक्षेम वाहतो असं भगवंत म्हणाले. जो पृथक्त्वानी उपासना करतो त्याला स्वर्ग आणि मृत्यू अशा येरझाऱ्या घालाव्या लागतात. जो पृथक्त्वानी उपासना करतो तो उपासने अंती यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता हा भूतान यांती भूतेज्जा यांती मद्या जिनोपिमाम. जे देवांची उपासना करतात ते देवलोकाला जातात, जे पितरांची ते पितर लोकांना जातात, जे भूतांची करतात ते भूत लोकांना जातात. पण मात्र माझीच जो उपासना करतो तो मला येऊन मिळतो असा विषय पुढे जात राहिल्यामुळं हा विषय राहिला तिथं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्या पाठोपाठ अनन्य भक्तीतलं जे समर्पण आहे पत्रम पुष्पम फलम तोयम या अनन्यतेचं अधिक वर्णन आवश्यक होतं म्हणून ते केलं. आणि सर्वात शेवटी मत कर्मकृत मत परमो मत भक्ता संगवर्जित निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव असा एक सिद्धांत भगवंतांनी सांगितला. आणि हा अध्याय संपला. म्हणजे जो विषय सुरू केलेला होता तो विषय सांगायचाच राहिला म्हणून हा सोळावा अध्याय आला. हा परिशिष्ट का? तर त्याकरता हा परिशिष्ट अध्याय म्हटला गेला. सगळं शास्त्र सांगून झाल्यावर देखील काही गोष्टींचा खुलासा त्या त्या ठिकाणी करायचा राहून गेला म्हणून त्याचा खुलासा करून ते शास्त्र हे संपूर्ण भगवंतांनी केलं. कारण हा ग्रंथ मुख्यतः मुमुक्षूंना कामाला येणार आहे आणि मुमुक्षूंना कळणं आवश्यक आहे की आसुरी संपत्ती कोणती आणि दैवी संपत्ती कोणती. ज्या दैवी संपत्तीच्या योगाने परमात्म्याला प्राप्त करायचं ती मिळवायची कशी, कोणत्या गुणांनी युक्त असते. तेथ साऊमा घ्यावया उवावो तव वोडवला आन प्रस्तावो. खरं म्हणजे तिथं सविस्तर असं निरूपण होण्याच्या दरम्यानच दुसरे विषय समोर येत राहिले. तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. म्हणून आता तो राहिलेला प्रसंग या अध्यायामध्ये देव निरूपण करून सांगत आहेत. तया निरूपणाचे नि नावे त्या राहून गेलेल्या दैवी आसुरी संपत्तीचं वर्णन करणाऱ्या निरूपणाला नाव म्हणून अध्याय पद सोळावे हा सोळावा अध्याय निर्माण झाला. लावणी पाहता जाणावे मागिलावरी अशा प्रकारे पंधराव्या अध्यायाच्या मागच्या अध्यायांची जोडणी करत असताना लक्षात आलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. लावणी पाहता हे कसे एकमेकांशी जोडले गेले हे पाहताना असं लक्षात आलं की हा विषय तिथं सुटलेला होता. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिता अहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. ज्ञानाला हितकर आणि ज्ञानाला अहितकर अशा दोनच संपत्ती आहेत, गुण पुष्कळ आहेत. संपत्ती याचा अर्थ मिळावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशी ती संपत्ती अनेक गुणांनी युक्त आहे. पण संपत्ती दोनच प्रकारची आहे, एक दैवी आणि एक आसुरी. जे मुमुक्षू मार्गींची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. मुमुक्षू जे आहेत त्यांना मार्ग चालण्यासाठी म्हणून बोळावी म्हणजे सरळ दोन्हीकडून बोळ कसा काढून द्यावा जाण्यासाठी एक स्पष्ट मार्ग, तशा प्रकारची वाट असणारा जे मोहरात्रीची धर्मदिवी मोहरूपी रात्रीमध्ये त्या बोळातून जात असताना धर्ममान्य अशी दिवी म्हणजे मशाल ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. मुमुक्षूंना चालण्यासाठी म्हणून, कुठं चालण्यासाठी म्हणून, ज्ञान प्राप्तीसाठी वाटचाल करताना मोहरूपी रात्रीच्या दरम्यान एका बोळातून वाटेतून चालत असताना धर्मदिवी म्हणजे धर्माला मान्य असणारी अशी दिवी दिवटा किंवा मशाल ज्याला म्हणता येईल असे जे दैवी संपत्तीचे गुण ते आधी तव दैवी संपत्ती ऐका ती दैवी संपत्ती प्रथम निरूपण करून सांगितली जाईल ती ऐका जेथ एक एकाते पोखी ऐसे बहुत पदार्थ ये की संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणायचे संपत्तीची देखील व्याख्या करतात बर का ते असं म्हणतात की एक दुसऱ्याचं पोषण करतात एक दुसऱ्याला अनुकूल अनुरूप एकामुळे दुसरा दुसऱ्यामुळे तिसरा तिसऱ्यामुळे चौथा असे जे जोडले जातात ऐसे बहुत पदार्थ एकी संपादी जती असे पुष्कळ पदार्थ जेव्हा एकत्र मिळवले जातात त्याला या लोकांमध्ये संपत्ती असं म्हणतात उदाहरणार्थ तुमच्याकडे पैसा आहे आणि तुमच्याकडे असलेले सगळे पैसे तुम्ही बँकेत ठेवलेले आहेत सगळे फक्त घर खर्चा करता तुम्ही काढता जेवढा आवश्यक खर्च आहे तेवढाच तुम्ही काढता मग तुमचे कपडे वगैरेही बेताज बात दुसरा घड्याळ वापरतो मग आपल्याला घड्याळाची काय आवश्यकता घड्याळ वापरत नाही असे कित्येक पदार्थ तुम्ही वापरायचे सोडून दिले सोन्यात काय ठेवलंय सोन्यात नुकसानच आहे म्हणून तुमच्या पत्नीच्या गळ्यात केवळ काळी पोत तुम्ही घालून ठेवली आहे आपण मरणार जमिनी जाग्यावर राहणार शनिवारवाडा कोणाच्या मालकीचा होता आता कोण आहे तिथं घराची मालकी 5-50 वर्षात 7-12 नवीन नवीन नावं झडतात कशाला घ्यायच्यात जमिनी संपत्ती याचा अर्थ तुमच्याकडे जर पैसे असतील तर ज्याला संपत्ती मानलं जातं अशा सगळ्या पदार्थांचा मेळावा असेल तर त्याला संपत्ती म्हणतात आपले आपला हे चालतच आम्ही जातो 5 किलोमीटर अंतर असलं तर काय चालायला सुरुवात करायची पोहोचला गाडी नाही घेतली सगळे पैसे ठेवून दिले फक्त तर मग त्याला संपत्ती म्हणत नाहीत संपत्ती म्हणजे ती की तुम्ही लग्न समारंभाला गेलात तर तुम्हाला योग्य कपडे पाहिजेत घालायला तुमच्या पत्नीच्या अंगावरही काही जरा ठीक पाहिजे तुमच्या मुलांनाही नीट काहीतरी पाहिजे एवढं सगळं करून तुमची एक योग्य बचत पाहिजे तुमची जी जे काही असेल त्याचं नीट डिस्ट्रीब्युशन होणं हेही ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवत आहेत मात्र हे संपत्ती म्हणजे वेगळ्या संपत्तीबद्दल पण असं सांगितलं म्हणजे कळतं म्हणून आपण या मार्गाने बघतोय जेथ एक एकाते पोखी ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचंय की एक गुण आला की तो दुसऱ्या गुणांचं पोषण करतो तो तर राहतोच पण त्याच्याबरोबरीने अजून एक गुण येऊन बसतो जसं अभय हा गुण आहे जो नैतिकतेने आचरण करतो तो सहज अभय या गुणाला प्राप्त होतो जो अहिंसेनी चालतो त्याला म्हणजे जो दुसऱ्याला दुखावत नाही त्याला कोणी दुखावत नाही जो सत्यानी चालतो आला अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शांतिः अपैशुनम एक गुण घेतला की सगळे गुण त्याच्या जोडीनी यायलाच पाहिजेत असा जो मेळावा जेथ एक एकाते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवी तेथ दैव गुणे एकोप जीवी झाली म्हणून दैवी संपत्ती हे जी दैवी सुख ज्याला म्हटलं जातं परमेश्वराकडून प्राप्त होणारं असं सुख म्हटलं जातं, ते सुख ज्यामुळं निर्माण होतं ते दैवी सुख संभवी तेथ दैव गुणे एकोपजीवी, एका गुणांच्या ठिकाणी आश्रयाला आलेली अशी जी संपत्ती झाली त्या सगळ्या संपत्तीचा हेतू परमात्म प्राप्ती करून देणं हा राहतो। ती एकोपजीवी एकाच आश्रयाकरता निर्माण झालेली आहे म्हणून ही दैवी संपत्ती आहे, म्हणून याला दैवी संपत्ती असं म्हणायचं। अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप अर्जवम झाला सुरू। 16वा अध्याय पुढच्या वेळेपासून। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।